आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील सीबीजी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन. आणि येत्या 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहे. ऑपरेशन सिंदूरनं भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलंय. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बातच्या माध्यमानं आकाशवाणीवरुन देशवासियांना संबोधित करणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी 11 वाजता प्रसारित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या भांडेवाडी इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ड्राय डायजेशन आधारित सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 300 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार असून या माध्यमातून वेस्ट टू वेल्थ जनरेशन होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातलं जवळपास 28 TPD गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे. आणि जवळपास 400 TPD आरडीएफ तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय. हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करून त्या माध्यमातून आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत.
नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे. परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला. गेल्या 3 वर्षात या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5 ते 60% लक्षणविरहित वाहक आढळले आहे. मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 ही स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार अॅप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जून पर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान एक शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर यूटीएस मोबाईल एपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो, क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. आगामी 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44° सेल्सिअस ते 45° सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42° सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपूरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील सीबीजी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.